हरे कृष्णा। तर सर्व उपस्थित भक्तांचं पुन्हा एकदा अच्छा या विशेष शरद पौर्णिमेच्या उत्सवामध्ये स्वागत आहे। आज आपण जी शरद पौर्णिमेची जी महत्वपूर्ण लीला आहे, भगवान श्री कृष्णा यांची रासलीला आणि त्याचबरोबर आता जो सध्या सर्व वैष्णवांना अत्यंत प्रिय असणारा हा जो कालावधी आहे, दामोदर मास किंवा ज्याला कार्तिक मास म्हटलं जातं, तर आज आपण या दोन्हीचं जे काही महत्व आहे किंवा आपल्या आचार्यांनी यामागचा उद्देश काय आहे आणि त्याचं महत्व आणि त्याद्वारे आपण आपल्या भक्तीमध्ये आध्यात्मिक जीवनात कशी काय प्रगती करू शकतो याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। जी आपली गौडीय वैष्णव परंपरा आहे तर त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आपण त्यांची भक्ती करतो आणि अनेक महान आचार्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की कशा रीतीनं या भक्तिमय मार्गाचं आपण आपल्या व्यावहारिक जीवनात आचरण करू शकतो आणि अगदी पद्धतशीरपणे अगदी नवसाधक भक्तापासून ते भक्तीच्या अत्यंत सर्वोच्च टप्प्यापर्यंत कसं काय पोहोचायचं याचं सुंदर रीतीने वर्णन आपल्या आचार्यांनी केलेलं आहे आणि विशेष करून भगवान श्रीकृष्ण स्वतः भक्ती मार्ग शिकवण्यासाठी प्रकट होतात श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात। आणि श्री चैतन्य महाप्रभू यांनी जो उपदेश आहे तो स्वतः त्यांनी केवळ 8 श्लोकांची रचना केली, ज्याला आपण चैतन्य शिक्षाष्टकम म्हणतो, परंतु त्यांनी जे त्यांचे अत्यंत निकटवर्ती असे शिष्य होते रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जे वृंदावनातील 6 गोस्वामी आहेत, त्यांना त्यांनी प्रमुख शिकवण दिली आणि त्यांना पुढे सांगितलं की तुम्ही वैष्णव सिद्धांत याची रचना करा, वैष्णव आचार काय असला पाहिजे आणि वैष्णव शास्त्रांची तुम्ही रचना करा। आणि त्यामध्ये प्रमुख होते रूप गोस्वामी, आपल्या संप्रदायाचे प्रमुख आपण त्यांना म्हणतो रूपानुग, म्हणजे जे रूप गोस्वामींच्या शिकवणीचं पालन करतात त्यांना रूपानुग असं म्हटलं जातं। म्हणून आपण एक आदर्श रूपानुग बनायचा प्रयत्न आपण केला पाहिजे। श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना उपदेश केले आणि याच उपदेशादरम्यान जो सध्याचा जो हा कालावधी आहे कार्तिक, आता कार्तिक वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो, म्हणजे वेगवेगळ्या त्याची गणना होते, काही लोक एकादशी टू एकादशी अशा पद्धतीनं तो कार्तिक मास म्हणतात, काही लोक जी अश्विन पौर्णिमेपासून पुढे येणारा मास त्याला कार्तिक मास किंवा दामोदर मास म्हणतात। आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी जे हे 12 महिने आहेत त्यांना भगवंतांच्या नामानं त्याचा संबंध लावलेला आहे की आता जो हा महिना आहे कार्तिकचा महिना आपण म्हणतो आपल्या वैष्णवाच्या प्रमाणे, तर त्याला दामोदर मास असं म्हटलं जातं। माघ महिना आहे तो माधव मास असतो, अशा प्रकारे जसं आपण तिलक लावतो ओम केशवाय नमहा, कपाळाला ज्यावेळी लावतो आपण काय म्हणतो ओम केशवाय नमहा, मग उदराचे तो ओम नारायणाय नमहा, ओम माधवाय नमहा, ओम गोविंदाय नमहा, विष्णवे नमहा, बरोबर? आपण 12 ठिकाणी तिलक लावतो आणि देवाला मग आपल्या शिखेला पुजतो, हा वासुदेवाय नमहा। तसे 12 महिने त्याच सिक्वेन्समध्ये त्याच क्रमानं हे 12 महिने येतात। आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळी आपण संपूर्ण अंगावर तिलक धारण करतो ते एक आपलं आध्यात्मिक कवच आहे, जे आपण भगवंतांच्या सेवेत आपलं हे शरीर अर्पण करायचा प्रयत्न करतोय आणि भगवंतांची ती रूप आपलं या आध्यात्मिक रक्षण करतात। आणि रूप गोस्वामींना चैतन्य महाप्रभूंनी अनेक सुंदर उपदेश केले, त्या प्रमुख उपदेशांमध्ये भक्तीची 64 अंग काय आहेत त्याविषयी ते वर्णन करतात, भक्ती पालन करण्याची 64 अंग म्हणजे 64 घटक, 64 अविभाज्य असे मार्ग आणि त्यापैकी एक मार्ग आहे कार्तिक मास, म्हणजे हा जो दामोदर मास आहे त्याचं पालन करणं. आता हा भक्तिमय रीतीनं दामोदर महिन्याचं कसं पालन करायचं हा मार्ग चैतन्य महाप्रभूंनी दिलाय. बऱ्याचदा आपण आपल्या अवतीभोवती पाहतो की लोक अनेक खडतर व्रत वैकल्य करतात आणि त्यामध्ये ते बऱ्याच गोष्टी सोडतात, बऱ्याच गोष्टींचं ते अत्यंत खडतर रीतीनं पालन करतात. परंतु बऱ्याचदा होतं काय, जसं परीक्षित महाराज हा प्रश्न सुखदेव गोस्वामींना भागवत मध्ये विचारतात की प्रायश्चित्त लोक करतात. प्रायश्चित्त का करतो आपण, माझ्या हातून काहीतरी चूक घडली आणि ती चूक घडल्यावर मला त्याबद्दल अपराधी भाव असतो की अरे ही चूक माझ्याकडून व्हायला नको होती. मग कोणीतरी संत सांगतात की अरे हा हे प्रायश्चित्त कर, त्या गंगेमध्ये स्नान कर, काशीला जाऊन ये, हे कर ते कर. आणि मग बऱ्याचदा वृत्ती काय असते की आपण ते केल्यावर आपल्याला वाटते की मी परत पाप करायला मोकळं झालो. परीक्षित महाराज त्याचं वर्णन करतात, मन्ये कुंजर शौचवत, कुंजर म्हणजे हत्ती, त्याला हत्तीची आंघोळ ते म्हणतात की आपण पाप करतो परत पापाचं क्षालन करण्यासाठी प्रायश्चित्त करतो आणि परत हार्ड डिस्क फॉर्मॅट झाली आता नवीन नवीन पाप करायला आपण सुरू, नवीन अकाउंट चला, तर त्याचा तो उद्देश नाहीये. म्हणून बऱ्याचदा आपण लोक पाहतो ज्यात कोणाला नावं ठेवणं हा उद्देश नाही, पण दुर्दैवानंही अंगवळणी सवय पडलेली आहे की 40 दिवस आम्ही एकदम कडक व्रत पालन करणार, घरदार सोडणार, ब्रह्मचर्याचं पालन करणार, मांसाहार सोडणार, नशा सोडू, आम्ही एकदम एका रंगाची विशिष्ट वस्त्र घालू आणि पूर्ण गावोगाव फिरू आणि घरातल्यांना ओळखत पण नाही अरे हा कुठे गेला. आणि 40 दिवस ते अत्यंत कडक रीतीनं समजा पालन करतात किंवा जो कालावधी आहे त्याचं कडक रीतीनं पालन करतात. पण दुर्दैवानं असं पाहण्यात आलंय की तेवढ्या दिवस झाल्या झाल्या लगेच नवीन परत सुरुवात. जसं श्रावण महिन्यात आपण बघतो माहिती, श्रावण महिना झाल्या झाल्या काय दिसते, कुठे गर्दी दिसते, मांसाहारी हॉटेल्समध्ये गर्दी वाढते, दारूच्या दुकानात गर्दी वाढते. का? कारण ती वृत्ती बनलेली आहे. पण चैतन्य महाप्रभूंनी कार्तिक मास का सांगितलाय, कारण त्यामागे भक्तिमय उद्देश आहे की कार्तिक मास हा कृपेचा महिना आहे, भगवान श्रीकृष्णांना प्रिय असा हा महिना आहे. का? कारण हा राधाराणीचा महिना आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे, पण त्यांना स्वतःचा महिना प्रिय नाहीये मार्गशीर्ष, त्यांना कुठला महिना प्रिय आहे, कार्तिक. कारण सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहेत, त्यांच्या श्रीमती राधाराणी, आणि म्हणून तो मास त्यांना अधिक प्रिय आहे. आणि म्हणून या कार्तिक महिन्यात जे व्रत केलं जातं त्याला ऊर्जव्रत म्हटलं जातं. या महिन्यामध्ये अनेक 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 गोष्टी सांगितल्यात, कदाचित त्याचं वर्णन ऐकून आपल्याला वाटतं की अतिशयोक्ती असू शकेल, एवढा फायदा कसा काय असू शकेल. कार्तिक महिन्यात कर्मकांड जरी केलं तरी त्याचा खूप फायदा आहे. तुम्ही नुसतं मंदिराला प्रदक्षिणा मारली, प्रदक्षिणा केली, प्रत्येक पावलाला तुम्हाला एक एक अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ मिळतं. आणि आपण तर वाचतो की पृथू महाराजांनी 100 अश्वमेध करायला गेले तर इंद्राने त्यांना मध्येच अडथळे आणले, त्यांचा घोडा पळवला वगैरे. आणि इथं तर आपण म्हणजे एक प्रदक्षिणा मारली तर तुम्ही इंद्र बनता, इतके संधी आहे. किंवा अशा बऱ्याच हे सांगितलेत, तुम्ही भागवतातला पाव श्लोक वाचला, एक राहू द्या, नुसता पाव श्लोक वाचला तरी पण तुम्हाला 100 गायी दान दिल्याचं फळ मिळतं. अशा अनेक अनेक गोष्टी कार्तिक मध्ये सांगितलेल्या आहेत. तुम्ही नुसती रोज आंघोळ केली, नुसती तुम्ही आंघोळ केली तरी पण त्याचं खूप खूप फळ सांगितलंय. आणि मला अपेक्षा आहे तुम्ही तर मंदिरात येतात सगळेजण आंघोळ करून येतो आपण, बरोबर. 30 दिवसात समजा 30 आंघोळी केल्या आपल्या, तर त्याचे बरंच काही फळ सांगितलेलं आहे. आणि असं हे अतिशयोक्ती नाही आहे, कारण कलियुगामध्ये पाप करण्याची वृत्ती वाढलेली आहे. आणि गीता काय सांगते, तेषाम अंतगतम, तेषाम तू अंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणा ते द्वंद्व मोहम विमुक्तम भजन ते माम अनन्य भाग, की पाप संपल्याशिवाय भक्ती सुरू होऊ शकत नाही. आणि चैतन्य महाप्रभूंचा अवतार काय आहे? उदार अवतार आहे. म्हणजे त्यांची इच्छा आहे की लवकर ह्या पापातून जीव मुक्त व्हावेत, त्यांना भक्तीचा स्तर मिळावा. म्हणून आपले एक भक्त सुंदर सांगत होते, कार्तिकचा महिना हा बोनसचा महिना आहे. दिवाळीकडे सगळीकडे सेल लागला आहे, बंपर डिस्काउंट, सुपर डिस्काउंट, आणि भगवंतांना खरं जे अंतिम सर्वोच्च धन जीवाला द्यायचंय म्हणून ते पण डिस्काउंट ऑफर चालू करतात की तुम्ही थोडी भक्ती करा. तुम्ही विशेष करून कार्तिक आहे तो मथुरा मंडलमध्ये पालन करणं जास्त चांगलं आहे, की जे मथुरा वृंदावन आहे तिथे आपण कार्तिकचं पालन केलं तर त्याचा खूप लाभ होतो. किंवा मायापूर आणि वृंदावन यात काही फरक नाही आहे, तर जे भक्त यात्रेला जाणार आहेत ते भाग्यशाली आहेत की त्यांना ती संधी मिळते. पण प्रभुपाद म्हणतात की इस्कॉन मंदिरही वृंदावनपेक्षा अभिन्न आहेत, वृंदावनच आहेत. जर तो आपण भाव विकसित केला तर आपल्याला तोच फायदा भक्तांच्या संगतीमध्ये देखील प्राप्त होऊ शकतो. आणि अनेक छोट्या छोट्या गोष्टींद्वारे आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होऊ शकते. या महिन्यामध्ये अनेक सुंदर लीला घडल्या. भगवंतांची जी प्रसिद्ध दामोदर लीला आहे, भगवान श्रीकृष्ण बाळकृष्णांना यशोदा माता, इथे आपण सुंदर चित्रात पाहतो की यशोदा माता त्यांना उखळाला बांधते, ती दिवाळीच्या दिवशी ती लीला घडली. भगवंतांनी गोवर्धन धारण केला आणि अनेक सुंदर अशा लीला ज्या दरम्यान घडतात. भगवान श्री रामचंद्र परत येतात, अनेक सुंदर लीला आहेत. आणि शास्त्रामध्ये विशेष करून स्कंद पुराण आणि पद्मपुराण यामध्ये या कार्तिकचं महत्व येतं. आणि जी व्यक्ती कार्तिकचं पालन करत नाही त्याला काय काय गती होते याचे अध्याय आणि अध्याय आहेत. ते आज आपण चर्चा करणार नाही, सगळ्यांना भीती वाटेल. पण आज आपण चर्चा काय करतो आहोत की कार्तिकचा लाभ आपण घेतला पाहिजे. असं म्हणतात की कार्तिकमध्ये कुठल्याही प्रकारे आपण आध्यात्मिक सेवा केली तरी त्याचा बराच फायदा होतो. ही फार पूर्वीची एक कथा आहे की एक धूम्रकेश, धूम्रकेश हे राजपुत्राचं नाव होतं, आणि हा राजपुत्र जरी असला तरी त्यानं कुठलंही पाप करायचं बाकी नव्हतं, सगळी त्याने वाईट गोष्टी केल्या होत्या. म्हणून राजा एवढा वैतागला होता त्यानं त्या राजपुत्राला हकलून लावलं. एवढंच नाही त्याला ठार मारण्यासाठी सैनिक पाठवलं, इतका तो क्रूर विचित्र आणि पापी होता. तर या धूम्रकेशनं काय केलं, हा लपून बसला वृंदावनामध्ये. तो राहत होता वृंदावनात आणि त्याचा बिझनेस म्हणजे काय चोरी करायला आणि डाका घालायला तो मथुरेला यायचा, आणि तो वृंदावनात लपून बसलेला. आणि याच वृंदावनामध्ये एक महान भक्त जे सत्यव्रत मुनी आहेत ते कार्तिक मासमध्ये भगवान श्री दामोदरांची पूजा करत होते, ते त्यांना दीप अर्पण करत होते. आणि हा धूम्रकेश मुळातच पापी असल्यामुळं तो संतांची पण कुचेष्टा करायचा, त्यांना वाईट बोलायचा. मग त्यानं ठरवलं की या सत्यव्रत मुनींची आपण चेष्टा करायची, यांची टिंगल करायची. म्हणून त्यांना ते जवळपास एक दिवा घेतला, त्यांना पण त्यांची नक्कल करत, त्यांना म्हणतो ना आपण खिजवत असं असं वेढावून दाखवत, त्यांना दिवा अर्पण केल्याची त्यांची नक्कल करू लागलं. पण सत्यव्रत मुनी आत्मसाक्षात्कारी होते, त्यांना काही फरक पडला नाही, त्यांनी आपली भक्ती चालूच ठेवली. आणि त्याच दरम्यान ती घटना घडल्यानंतर लगेचच राजाचे सैनिक आहेत ते त्याचा शोध घेतच होते, आणि त्यांनी या धूम्रकेशला पकडलं. आणि राजानं तर आज्ञा दिलेली की जिथे पण हा धूम्रकेश सापडेल त्याला तात्काळ त्याचा वध करा, त्याची हत्या करा. आणि त्यानुसार धूम्रकेशला ठार मारण्यात आलं, कुठं वृंदावनामध्ये. आणि मग नक्कीच इतका पापी होता तो यमराजांच्या दरबारात गेला, आणि यमराज साक्षात जे महाजन आहेत ते आसनावर बसलेले, धूम्रकेश आले आले ते स्वतः उठले आसनावरनं आणि त्याचं स्वागत करू लागले. का वेलकम टू नरक नाही, पण ते म्हणायला लागले की तू खूप महान आहेस. त्याला कळे ना मी कुठला महान आहे, तो स्वतः विचार करायला लागला, कारण त्यानं कुठलंच कधी चांगलं कार्य केलं नव्हतं. पण यमराज सांगू लागले की तू वृंदावनामध्ये एका संतांचं दर्शन घेत भगवंतांसमोर दीप अर्पण केलास आणि हे शाश्वत कृत्य, राधाराणी तुझ्यावर प्रसन्न झाली आणि त्यामुळे तुला भगवत धाम प्राप्त होणार आहे. त्याला पण अटॅक आला, अटॅक आला म्हणजे धक्का बसला. तर इतका कृपेचा हा महिना आहे. भागवतामध्ये आपण प्रसिद्ध लीला ऐकतो त्यातून आपण लहानपणापासून प्रेरणा घेतोय ती म्हणजे ध्रुवबाळाची कथा. बरोबर, सगळ्यांना भारतामध्ये ध्रुवबाळाची कथा माहितीये. ध्रुवबाळाने, ध्रुव महाराजांनी तपस्या कुठे केली? मधुवन. मधुवन या ठिकाणी वृंदावनातील 12 वनापैकी एक मधुवन इथं त्यांनी तपस्या केली. किती महिने तपस्या केली? 6 महिने कडक तपस्या केली. अन्नवर्ज्य, पाणीवर्ज्य, नंतर ते पालापाचोळा खाऊन जगायला लागले, नंतर हवावर्ज्य, शेवटचा महिना त्यांनी श्वास घ्यायचं पण थांबवलं. आणि आपल्याला पुढे कथा माहितीये, सगळे देवी देवतांना घुसमटायला लागलं वगैरे वगैरे. आणि शेवटच्या महिन्यामध्ये त्यांना साक्षात पृष्णी गर्भ भगवंत विष्णू यांनी दर्शन दिलं. त्याचं रहस्य माहितीये तुम्हाला का शेवटच्या महिन्यात दर्शन दिलं? तो शेवटचा महिना कुठला असता? कार्तिक महिना होता तो. आणि त्यामुळे त्यांची तपस्या फळाला आली. कार्तिक महिन्यामध्ये त्यांनी एवढी वृंदावनात मधुवनात तपस्या केली आणि त्याचं फळ त्यांना मिळालं की भगवंतांचं त्यांना दर्शन झालं. आणि मग त्यांना ते स्थान पण एका काचेच्या तुकड्यासारखं वाटायला लागलं. ते म्हणायला लागले की मला तुमच्या दर्शनाने मला हिरा मिळालेला आहे. तर अशा अनेक कथा आहेत शास्त्रामध्ये, अनेक उदाहरण आहेत. परंतु म्हणजे असं म्हणतात आचार्य की जरी एखाद्यानं नकळत जरी कर्मकांड म्हणून जरी कार्तिकचं पालन केलं त्याला खूप लाभ मिळेल. पण भक्ताला काही याच्यामध्ये रुची नाहीये की इंद्रपद मिळेल म्हणून किंवा स्वर्ग मिळेल म्हणून. पण भक्ताचा भाव आहे की श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी मी कार्तिकचं पालन करेन. आणि सर्वात प्रमुख विधी सांगितली आहे कार्तिकमध्ये, ती म्हणजे संतांच्या संगतीत येऊन भक्तांच्या संगतीमध्ये श्रवण आणि कीर्तन करणं. जसं आज आपण एकत्र आलोय, भगवत कथेवर आपण कीर्तन करतोय, त्याचप्रमाणे आपण रोज भागवत वाचन करू शकतो आणि काही गोष्टी आपण पालन करू शकतो. आणि असं म्हणतात की कार्तिकमध्ये आपण थोडी तपस्या पण केली पाहिजे. थोडी तपस्या पण आपण जर कार्तिकमध्ये केली तर त्याचा चिंतामणीप्रमाणे म्हणजे अनंतपटीने त्याचा लाभ आपल्याला होतो. कारण भगवंत आतुर आहेत ही संधी द्यायला जीवाला की या कार्तिकमुळे ही कृपा याला मिळू शकेल. फक्त ती संधी आपण घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून बरेच भक्त आहेत जे आवडता पदार्थ आहे ते सोडतात किंवा काही नकार म्हणजे निषेध म्हणजे की या गोष्टी करायच्या नाहीत. ओके, काही गोष्टी आहेत त्या पालन करतात की भागवतचं वाचन मी जास्त करेन किंवा हरिनाम जास्त घेईन किंवा काही पण एखादी सेवा मी जास्त करेन. अशा पद्धतीने काही भक्त वसा घेतात, म्हणजे घेतला वसा टाकू नये, तसं काही जण वसा, काही जण व्रत करतात. पण कधी कधी या व्रत घेतलं तर काय होतं, बद्ध जीवन, बद्ध जीव असल्यामुळे आपण कधी कधी आपला अहंकार पण फुलू लागतो. अरे यानं कायच सोडलं नाही, मी बघा मी गोड खायचं थांबवलंय, हा बघा किती 5-5 गुलाबजामुन खातोय. भगवंत त्यावर प्रसन्न होणार नाहीत. भगवंत आपला भाव बघतात की मी खूप पापी आहे, मला या तपस्येची गरज आहे. बाकीचे भक्त असतील प्रगत, पण माझ्या शुद्धीकरणासाठी मला काही तपस्या केली पाहिजे. मग हे आपण स्वतःपुरतंच ठेवलं तरी चालतं. पण सांगायचा उद्देश आहे की या महिन्यामध्ये आपण विशेष कृपा प्राप्त करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आजची जी तिथी आहे, जे होऊन गेली ही तिथी परवा, पण आज आपण ती साजरी करतोय, शरद पौर्णिमेची तिथी. तर परवा तुम्ही कदाचित वाचली असेल बातमी की शरद पौर्णिमेचा जो चंद्र असतो ज्यावेळी जास्त प्रखर दिसणार आहे असं होतं. आणि अत्यंत सुंदर असा हा चंद्र असतो शरद पौर्णिमेचा, सर्वात सुंदर असं हे वातावरण असतं. म्हणजे जास्त उकडत पण नाही, जास्त थंडी पण नसते. आणि बऱ्याचदा लोक या संधीचा लाभ घेण्यासाठी कुठे जातात? वृंदावनात जात नाहीत, वृंदावनच्या जवळ जातात, आग्र्यामध्ये ताजमहाल बघायला. ते नदीच्या मध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे ताजमहाल आणि तो चंद्र, आणि तिथे ते पाहून ते म्हणतात काय म्हणतो कृतकृत्य होतात ते बघून. परंतु भक्तांसाठी शरद पौर्णिमेचं महात्म्य वेगळं आहे. केवळ स्वतःला आनंद वाटावा हा भक्ताचा उद्देश नाही, भगवंतांना आनंद मिळावा यासाठी आपण ही शरद पौर्णिमा साजरी करतो. आणि याच तिथीला, शरद पौर्णिमेच्या तिथीला जी सर्वोच्च लीला आहे, जी रासलीला आहे, ती भगवंत प्रकट करतात. आणि रासलीला हा बराच चर्चेचा विषय आहे, बऱ्याच महान आचार्यांनी त्यावर तात्पर्य लिहिलेली आहेत, त्यावर काव्य, भक्तिमय भजन किंवा श्लोक रचलेले आहेत. अनेक तत्वज्ञानी लोकांनी पण त्यावर स्वतःचे विचार मांडलेले आहेत. परंतु खऱ्या अर्थानं रासलीलेचा रासलीला म्हणजे काय आहे हे आपल्याला योग्य गुरु शिष्य परंपरेतून येणारे जे महान आचार्य आहेत, महान भक्त आहेत, गुरु साधू शास्त्र यांच्या आधारावर आपल्याला समजू शकतं की हे रासलीला तत्व काय आहे. नुकतीच नवरात्र झाली आणि नवरात्रीमध्ये आपण बघतो आजकाल कोल्हापुरामध्ये पण प्रस्थ वाढलेला आहे, दांडिया. लोकांना वाटतं की अरे आपण पण दांडिया करूया आणि मग मोठमोठ्या सिने तारकांना वगैरे बोलवण्यात येतं की या तुम्ही त्यांच्याबरोबर दांडिया खेळा आणि लोकांना बरं वाटतं की वा मला पण काहीतरी आनंद मिळेल याच्यातून. पण आणि लोक म्हणतात की अरे भगवान श्रीकृष्णांनी पण रास दिला खेळली आणि आपण तर भगवंतांचे अंश आहोत, ते बरोबर तत्वज्ञान जोडतात. भगवंतांचे सगळे गुण आपल्यामध्ये पण आहेत, आपण रास लीला केली तर काय बिघडलं. परंतु भगवान श्रीकृष्णाने आपण त्यांचे अंश असलो तरी आपल्यामध्ये बराच फरक आहे. पहिला हाच फरक आहे की आपण अंश आहोत आणि ते संपूर्ण आहेत, विभू, आपण अणु आहोत. आणि त्यामुळे भगवंतांचा एक गुण आहे, स्वतंत्र, स्वराट आहेत ते. भगवंत जे पण कार्य करतात त्यामागं अनेक उद्देश असतात आणि ज्यावेळी आपण वरवर एखादी लीला पाहायचा प्रयत्न करतो तर त्यामध्ये बरेच दोष असू शकतात आणि आपण बरेच गैरसमज त्यामध्ये करू शकतो. आणि विशेष करून रासलीलेबाबत अनेक लोकांचे अनेक गैरसमज आहेत. ज्यावेळी आपण सांगतो बाहेर प्रचाराला जाताना की अरे हा तुम्ही हा तिलक का लावता, तुम्ही कृष्णाचे भक्त आहे का, तुम्ही कृष्णाची भक्ती का करता, विष्णूची भक्ती एक वेळ समजू शकतो, विष्णू काय कधी गोंधळ करत नाहीत काय, पण तुमचे कृष्ण किती गोंधळ करतात, कधी लोणी चोरतात, कधी गोपींची वस्त्र चोरतात, कधी चक्क मध्यरात्री परस्त्रियांबरोबर रास लीला खेळतात, मे कुठल्या नैतिकतेच्या चाकोरीत बसत. आणि अशा पद्धतीने लोकांचे बरेच गैरसमज आहेत. परंतु ज्यावेळी आपण आचार्यांच्याकडून ऐकतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की रासलीला हा सर्वोच्च विषय का आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे लोक ज्या श्रीमद भागवतामध्ये रासलीलेचा विषय येतो, जे भागवतकार आहेत, प्रमुख भागवतकार श्रील शुकदेव गोस्वामी, ते सर्वश्रेष्ठ वैरागी आहेत. वैराग्याचं त्यांनी अत्यंत काय म्हणतो सर्वोच्च टोक गाठलेलं आहे आणि ते या रासलीलेवर वर्णन करतात. ते पण कधी दशम स्कंदामध्ये, सुरुवात ते रासलीलेनं करत नाही. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी परीक्षित महाराजांना वेगवेगळं तत्वज्ञान सांगितलं, सांख्ययोग वगैरे अनेक योग, परत इतर ज्या ध्रुव महाराज, नरसिंहदेव अनेक लीला करत करत नवव्या स्कंद मग दहाव्या स्कंदापर्यंत घेतात. जसं आपण भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतो, त्यांच्या विग्रहांचं दर्शन घेतो, तर दर्शन घेण्याची एक पद्धत असते. आपण थेट भगवंतांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नाही. आपण कशी दर्शन घेतो की पहिल्यांदा गुरु परंपरेपासून हळूहळू प्रत्येकाच्या चरणापासून वर घेत, मग राधारणी श्रीमती राधारणींच्या चरणांचं दर्शन घेत आणि मग श्रीकृष्णांच्या चरणांचं दर्शन घेतो आणि हळूहळूहळू आपण त्यांच्या मुखकमलाचं दर्शन घेतो. तसंच भागवत हे भगवंतांचं रूप आहे. भागवत अध्ययन करण्याची पण एक पद्धत आहे की प्रथम स्कंद, द्वितीय स्कंद असं करत करत आपण दशम स्कंद पर्यंत येऊ शकतो आणि मग दशम स्कंदामध्ये जे पंच अध्याय आहेत रासलीलेवरचे ते आपण वाचू शकतो. पण बऱ्याचदा आपण पाहतो की व्यावसायिक जे कथाकार आहेत ते बऱ्याचदा लोकांच्या मनोरंजनासाठी किंवा स्वतःचं नाव लौकिक वाढावा म्हणून थेट रासलीलेवर चर्चा करतात. परंतु शुकदेव गोस्वामींनी काय पद्धत अवलंबलेली, जरी परीक्षित महाराजांकडे सातच दिवस होते, खरोखरच त्यांच्याकडे सात दिवस होते, मृत्यू त्यांचा येऊन ठेपलेला, पण त्यांनी डायरेक्ट रासलीला सांगायला सुरुवात केली नाही. त्यांना माहित होतं की रासलीला किती गोही आहे आणि भले परीक्षित महाराज अत्यंत विरक्त आणि महान भक्त होते तरी पण त्यांनी पद्धतशीर रीतीनं ते कथन केलं. आणि ते स्वतः अत्यंत वैरागी होते. भागवतामध्ये अनेक प्रसंग आहेत किंवा इतर शास्त्रांमध्ये पण की शुकदेव गोस्वामी किती वैरागी होते. ते पहिल्यांदा आईच्या गर्भामध्ये, म्हणजे व्यासदेवांची जी पत्नी आहे वाटिका, त्यांच्या आईच्या गर्भामध्ये ते 16 वर्ष राहिले. मातानो विचार करा, 16 वर्ष बाळ पोटात आहे. काय होईल त्या आईची स्थिती, का राहिले पोटात, कारण त्यांना भीती होती की बाहेरच्या जगामध्ये मी आलो तर हे जग अनेक प्रलोभनांनी आकर्षणाने भरलेलं आहे, मी बाहेर आलो तर मी कदाचित मोह मायेत अडकेन. आणि इथं गर्भामध्ये मला जाणीव होते जग दुःखी आहे, इथे अनेक वेदना आहेत म्हणून मला त्याची जाणीव होते, म्हणून ते तिथे राहिलेले, इतके ते वैरागी होते. आणि ते कुठल्याही एका घरामध्ये गोदोहन मात्रेन, गाईचं दूध काढायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ते थांबायचे, लगेच दुसऱ्या घरी जायचे. का? कारण तिथे थांबलो तर थोडे परिचय वाढेल, आसक्ती वाढेल, आणि केवळ त्या गृहस्थाच्या कल्याणासाठी, ते त्या दुधावर पण अवलंबून नव्हते, फक्त आपला संघ, ते भक्त होते आणि आपल्या कृष्ण कथेमुळे ते त्या जीवाचा उद्धार करण्यासाठी थांबायचे. पण विचार करा, हे जे 15-20 मिनिटं पण एका ठिकाणी थांबत नव्हते सुखदेव महाराज, ते 7 दिवस 7 रात्र मात्र एका ठिकाणी थांबले. का? कारण त्या ठिकाणी त्यांना हे भागवत ज्ञान जगाला द्यायचं होतं परीक्षिताच्या द्वारे. तर हे अत्यंत विरक्त होते, म्हणजे त्या वैराग्याची पण कदाचित कल्पना पण करू शकणार नाही. ते भागवत मधील रासलीलेचं वर्णन करतात, म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठलीही दूषित भावना किंवा कामवासना त्यांच्या हृदयात नाहीये. हेच लोक रासलीला काय आहे ते समजू शकतात. स्वतः भीष्मदेव जे अखंड ब्रह्मचारी आहेत, क्षत्रिय वंशामध्ये राहून पण ज्यांनी कधीही ब्रह्मचर्य व्रत ढळू दिलं नाही, इतके अढळ असे ब्रह्मचारी, अखंड ब्रह्मचारी, ते पण रासलीलेचं वर्णन करतात. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे, रामानुजाचार्य, अनेक जे महान संत आहेत, रूप गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, साक्षात चैतन्य महाप्रभू, जे सर्वोत्तम संन्यासी आहेत, न्यासी कुल नायक, संन्यासी कुळामध्ये ते सर्वश्रेष्ठ नायक आहेत, ते स्त्रियांचा आवाज देखील ऐकायचे नाहीत, इतके कडक असे संन्यासी होते. संन्यासाचे जे सर्वोच्च स्तर त्यांनी दाखवून दिलेला, पण त्यांच्या अंतिम लीलेमध्ये आपण वाचतो की जे जगन्नाथपुरीमध्ये 18 वर्ष ते सदैव रासलीलेवर ते त्यांच्या जे सचिव होते स्वरूप दामोदर गोस्वामी किंवा रामानंद राय यांच्याकडून ते सदैव रासलीलेवर श्रवण करायचे. तात्पर्य हेच आहे की रासलीला हा सर्वोच्च विषय आहे आणि त्या स्तरावर आल्यावरच आपण समजू शकतो. म्हणून श्रील प्रभुपाद दशम स्कंधामध्ये पण रासलीलेचं ज्यावेळी वर्णन येतं तिथे पण तत्वज्ञान काय सांगतात, आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत, आपण भगवंताचे अंश आहोत. कोण म्हणाल, अरे आम्ही दशम स्कंधामध्ये आम्हाला इथे रासलीलेचं आस्वादन घ्यायचं आहे, आणि प्रभुपाद एक आहे बेसिक तत्वज्ञान एबीसीडी सांगत बसलेत. पण नाही, प्रभुपादांना माहिती आहे, हे 100 वेळा सांगितलं तरी इंद्रिय विषय दिसल्यावर मनुष्य ते तत्वज्ञान विसरतो. तर तसंच रासलीलेच्या बद्दल कुठलाही गैरसमज होऊ नये, कारण श्रीकृष्ण कोण आहेत, ईश्वरा परम कृष्णा सच्चिदानंद विग्रह, ते शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय आहेत. आणि गोपी कोण आहेत, जर आपल्याला गोपी कोण आहे ते समजलं तर रासलीलेविषयी आपला गैरसमज कधीच होणार नाही. तर शास्त्रामध्ये अनेक उल्लेख येतात की अनेक प्रकारच्या गोपी होत्या. रासलीला वृंदावन मोर आवाज यायला लागले. तर श्रुतीचारी गोपी काही होत्या, श्रुतीचारी गोपी काही होत्या, मुनीचारी गोपी, अशा वेगवेगळे गोपींचे स्तर आहेत. श्रुतीचारी गोपी किंवा ऋषीचारी गोपी, ऋषीचारी गोपींचा संबंध काही प्रमाणात आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी भगवान श्री रामचंद्र त्रेतायुगामध्ये ज्यावेळी रामचंद्र त्यांच्या लीला करत होते आणि दंडकारण्यामध्ये ज्यावेळी ते आले, तिथे अनेक ऋषी मुनी भगवान श्रीरामांच्या प्रसन्नतेसाठी ध्यान करत होते, त्यांची आराधना करत होते. आणि श्रीरामचंद्रांचं दर्शन झाल्यावर या ऋषी मुनींनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला आपली शृंगार रसामध्ये, म्हणजे या गोपी भावामध्ये आम्हाला आपली सेवा करायची इच्छा आहे. आणि रामचंद्र म्हटले की हे तर या युगामध्ये मी एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे आणि या लीलेमध्ये तर ते शक्य होणार नाही, पण माझ्या पुढील अवतारामध्ये श्रीकृष्ण लीलेमध्ये नक्कीच मी तुमची इच्छा पूर्ण करेन. आणि म्हणून हे ऋषी मुनी ज्यांची तपस्या परिपूर्ण होती त्यांनी गोपींचा देह घेतला, त्या गोपी बनल्या आणि हे म्हणतात ऋषीचारी गोपी. काही असतात श्रुतीचारी गोपी, म्हणजे जे श्रुती मंत्र आहेत, श्रुती स्मृती त्याचं जे स्मरण करतात, त्याचं उच्चारण करतात, किंवा काही श्रुती आहेत ज्या व्यक्ती स्वरूपात आहेत त्या पण गोपींच्या रूपात प्रकट होतात. किंवा श्रीकृष्ण जन्माच्या वेळी अनेक देवी देवता प्रकट झालेल्या आपण वर्णन ऐकतो ना, की देवतांनी पुष्पवृष्टी केली, तसं श्रीकृष्ण जन्माच्या वेळी पण अनेक देवी देवता प्रकट झाल्या आणि त्यावेळी अनेक देवकन्या होत्या, त्यांची इच्छा झाली की आपण श्रीकृष्णांची या भावामध्ये सेवा करावी म्हणून त्या देखील गोपी बनल्या. म्हणजे वर करणे आपल्याला वाटेल की या गोपी म्हणजे साधारण वृंदावनातील काही गवळणी काही गोपी साधारण स्त्री आहेत, परंतु त्यांनी सर्व शास्त्रांचं मर्म जाणलेलं होतं. जसं आपण भक्तीमध्ये पण एखादा भक्त आपल्याला आता साधा भक्त वाटत असेल पण काय ठाऊक तो कुठला हिमालय तपस्या करून आला असेल किती वर्ष, कुठल्या तरी अरण्यात जाऊन त्यानं किती हटयोग वगैरे केला असेल आणि बहुनाम जन्म नामंते तो आता अनेक जन्मानंतर श्रील प्रभुपादांच्या आश्रयाला आला असेल किंवा कृष्ण भक्तीत आला असेल, तर त्यामुळे आपण बाहेरून भक्ताचा स्तर ओळखू शकत नाही. आणि चैतन्य महाप्रभू आपल्याला काय शिकवतात, आराध्य भगवान व्रजेश तनया तद्धाम वृंदावन रम्य क्वाचित उपासना व्रजवधूम वर्गेण वा कल्पिता. सर्वश्रेष्ठ आराधना आपण कोणाची मानतो, कुणी आराधना केली सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांची, गोपी व्रजवधू, व्रजवधू म्हणजे ज्या वृंदावनातील गोपी आहेत. तर म्हणून रासलीला हा काही साधारण स्त्री पुरुष यामधील संबंध नाहीये. जसं श्रील प्रभुपाद नेहमी उदाहरण द्यायचे की या जगामध्ये हे सर्वसामान्य दृश्य असतं की ज्यावेळी एखाद्या अविवाहित स्त्री आणि पुरुष चर्चा करत असतील तर लगेचच लोकांना काहीतरी तिथे वेगळं चाललंय असा भाव तिथे होतो. आणि तोच भाव, तोच चष्मा घालून जर आपण श्रीकृष्णांच्या लीलेकडे ज्यावेळी पाहतो त्यावेळी आपल्याला तोच गैरसमज होतो की अरे हा हे बघा राधा कृष्ण किंवा या गोपी, म्हणजे हे पण भौतिक शारीरिक स्तरावर आहे पण तो स्तर तिथे नाहीये. आणि अनेक याच्याद्वारे सिद्ध होऊ शकतं. जसं आपण पाहिलं की जे आचार्य याची प्रशंसा करतात किंवा ज्या लीलेचं वर्णन करतात ते स्वतः वैरागी होते. आणखीन एक कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळी रासलीला केली त्यावेळी त्यांचं वय किती होतं, केवळ 8 वर्षाचे होते. ज्यावेळी 8 वर्षाची मुलं मुली खेळतात त्यामध्ये तो निरागस भाव असतो त्यांचा, तर त्याच भावनेमध्ये श्रीकृष्ण आणि गोपी यांनी ही रासलीला केली. आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण जे आजच्याच दिवशी म्हणजे शरद पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळी रात्रीच्या वेळी ते सर्वात सुंदर असं वातावरण होतं, पूर्ण चंद्र होता त्यावेळी, वातावरण अत्यंत सुंदर होतं, सर्व पद्धतीनं पक्ष्यांचं जे सुंदर कूजन होतं त्याचबरोबर मंद वारा त्या ठिकाणी वाहत होता. आणि त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण हे जे वंशीवट जे वृंदावनातील प्रसिद्ध ठिकाण ज्या ठिकाणी भगवंतांनी ही रासलीला करणार होते त्या ठिकाणी वंशीवट तटस्थित कर्षण वेणू भगवान श्रीकृष्णाने आपली वेणू वादन केलं, ज्यावेळी बासरी ते वाजवू लागले. आणि त्या बासरीचा परिणाम काय झाला, गणपतीत आपण मागे डॉल्बी सिस्टीम लावलेली आणि त्या डॉल्बी सिस्टीमचा परिणाम काय झाला, 65 वर्षाची म्हातारी हार्ट अटॅकनं मेली. हे आपलं विकृत वादन आहे त्यामुळे लोकांचा जीव आपण घेतो, पण श्रीकृष्ण ज्यावेळी वेणू वादन करतात, वेणू गीत खूप सुंदर भागवत मध्ये वर्णन आहे, तर ते वेणू गीत भगवंत ज्यावेळी वेणू वाजवतात त्यावेळी केवळ मनुष्यच नव्हे केवळ गोपीच नव्हे तर जे निर्जीव तथाकथित निर्जीव आहे वृंदावनामध्ये सगळेच सजीव आहे सगळंच चिन्मय आहे, तर जे झाडं आहेत ती पण डोलू लागतात, जी वाहणारी यमुना आहे ती स्तब्ध होते, जे हरिण वगैरे आहेत त्यांचे कान, त्यांना आधीच बासरी आवडते पण ते पण आकर्षित होतात. आणि त्याचबरोबर जे तिथले शिळा किंवा तिथले दगड आहेत ते वितळू लागतात, हा त्यांच्या वेणूवादनाचा परिणाम आहे. आणि विशेष करून सर्वात आकर्षित होतात त्या गोपी आणि त्या सर्व काही सोडून भगवंतांच्या बासरीकडे आकर्षित होतात. भागवतात पण वर्णन येतं की काही गोपी आपल्या बाळांना भरवत होत्या, त्यांनी तिथेच जसं आपण पॉज बटन दाबतो माहिती टीव्हीमध्ये कॉम्प्युटरमध्ये पॉज करतो आपण, तसं स्टील होतं सगळं एकदम स्टील स्टंड एकदम स्तब्ध झाले, तसं कोणी पतींना वाढत होत्या असंच आपण ते भारत 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 खेळायचं लहानपणी थांबा म्हणायचं सगळे थांबायचे, तसंच काहीच झालं तिथे सगळेजण पळत सुटले. जसं भारत पाकिस्तान मॅच असतील तर आपला गोपी भाव जागृत होतो, सगळेजण टीव्हीकडे सगळे रस्ते शुकशुकाट दिसायला लागतात, पण हा विकृत रस आहे. पण गोपींचा सर्वश्रेष्ठ रस होता म्हणजे जीवाच्या भगवंतांप्रती असलेल्या परिपूर्ण संबंधाचं ते सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे की हा रास दिला. गौपी आहेत त्या स्थितीत, कोणी जण स्वतःचा शृंगार करत होत्या, पण इतक्या त्या भान हरपलं त्यांचं की वरचे कपडे खालती, खालचे कपडे वरती, की जे पण काही आहे त्यांना जसं वाटेल तशा पद्धतीनं त्या केवळ श्रीकृष्णांकडे धाव घेत धाव त्यांनी घेतली. आणि हा काही भावुकपणा किंवा दाखवण्यासाठी नव्हतं, त्यांच्या खरोखरच हृदयात तो भाव होता. वृंदावनामध्ये किंवा काही धामांमध्ये असा एक गट किंवा एक भाग, एक काही साधक म्हणता येत नाही त्यांना, एक विकृत असे अध्यात्मवादी आहेत जे स्वतःला गोपी भावनेत समजतात, त्यांना सहजिया म्हणतात. सहजिया म्हणजे त्यांना वाटतं की आपण गोपी स्तरावर आहोत, म्हणजे पुरुष पण बायकांसारखे सखी सखी वेश धारण करतात आणि असं डोलत बसतात, हे कान्हा तुम कहा हो, आणि उगतच कुठल्या तरी कुंजमध्ये शोधत बसतात कृष्णाला, आणि काही नियम पालन करत नाही. नंतर चहा पितात, नंतर व्यसन करतात, नंतर बिडी ओढत बसतात, आणि अशा ना काही एवढे भगवान श्रीकृष्ण स्वस्त नाहीयेत, एवढे सहज नाहीत, म्हणून त्यांना सहजिया म्हणतात. म्हणजे विधी पालन करायचं नाही, पण तो भाव मात्र प्राप्त करायचा. पण गोपींचा भाव काय होता, केवळ श्रीकृष्ण जे पूर्ण पुरुषोत्तम आहेत, जे सगळ्यांचे उगम आहेत, त्यांना आनंद देणं. जशी सर्व प्रसिद्ध कथा आहे की श्रीकृष्ण ज्यावेळी म्हणतात की माझं डोकं खूप दुखत आहे, मला बाम पाहिजे. कुठला बाम? चरणधूल बाम. भक्तांच्या चरणधूल मला जर मिळाली माझ्या भक्तांची, तर माझी डोकेदुखी कमी होईल. मग कुणाला पाठवतात बाम म्हणायला? नारद मुनी. नारद मुनी जातात ऋषींकडं मुनींकडं, ते म्हणतात द्या भगवंतांना, तुमच्या चरणधुळींची गरज आहे. ते म्हणतात अरे आम्ही नरकात जाऊ आम्ही जर चरणधूळ दिली तर. अनेक इतर भक्तांकडे जातात पण कोणीही तयार होत नाही, हा एवढा मोठा अपराध आम्ही कसा काय करू. अंततः कोण धूळ द्यायला तयार होतं? गोपी. का? त्या म्हणतात आमच्या थोड्याशा चरणधुळीमुळे भगवान श्रीकृष्णांचं जे डोकेदुखी काही क्षणासाठी जरी थांबत असेल, आणि भले त्यासाठी आम्हाला शाश्वत काळासाठी नरकात जायला लागेल, तरी आम्ही तयार आहोत. इतका अहैतुकी, इतका काय म्हणतो, निस्वार्थी असं त्यांचं प्रेम आहे. आपल्याला माहिती आहे, आपण स्वतःवर न बघू शकतो की आपण किती निस्वार्थी आपलं प्रेम आहे. आपल्याला एक वेळ प्रसादाचं कुपन असताना प्रसाद नाही मिळाला, आपलं भक्ती डगमगायला लागते. अनेक आपल्याला वेगवेगळे अनुभव आपण घेतले असतील असे. तर बऱ्याचदा आपली भक्ती कंडिशनल असते की अरे हा प्रवचन चालू झालं अजून गळ्यात हार नाही आला. अरे तर बऱ्याचदा आपली दोन टप्प्यामध्ये असते. पण गोपींचा सर्वोच्चम निस्वार्थी प्रेम आहे की कधी एकदा श्रीकृष्णांना समाधानासाठी त्या कितीही स्वतः यातना भोगायला तयार आहेत, आणि म्हणून त्या श्रीकृष्णांना प्रिय आहेत. भले त्यांना वरवर वाटतं की त्यांना वेदोक्त मंत्रतंत्र येत नाही आहेत, इतर पूजा अर्चना येत नसेल. आणि असं म्हणतात भगवान श्री कृष्ण ज्यावेळी सर्व गोपी येतात तिथे अत्यंत मध्यरात्री जंगलामध्ये, त्यावेळी तर विचार करा 5000 वर्षापूर्वी वृंदावनची स्थिती काय असेल, पूर्ण निबिड जंगल असणार आहे. तिथे गोपी आधी स्त्री स्वभाव ते घाबरत कसं तरी तिथे येतात, पण श्रीकृष्ण का म्हणतात त्यांना तुम्ही ते कशाला आलाय? एकतर स्वतः त्यांनी बासरी वाजवली आणि तिथे आल्यावर ते काय म्हणतात तुम्ही ते का आलाय मध्यरात्री, काय काम आहे का तुमचं इथं? म्हणतो ना जानते हुए अनजान. त्या पद्धतीनं आणि श्रीकृष्ण त्यांना प्रवचन देतात, खूप वेळ प्रवचन देतात. आज मी थोडक्यात सांगणार आहे ते, कारण आपल्याकडे वेळ. श्रीकृष्ण त्यांना स्त्री धर्मावर प्रवचन देतात की स्त्रियांनी कसं पतीची सेवा केली पाहिजे, स्त्रियांनी कसं आपल्या कुटुंबाला संतुष्ट केलं पाहिजे, आणि तुम्ही परत जा असं त्यांना सांगू लागतात. आधीच ते पूर्ण त्यांना माहिती होतं की गोपी परत जाऊ शकणार नाहीत, कारण त्यांनी पूर्ण बंड पुकारून एक प्रकारे त्या पतीची, सासऱ्यांची, घरातल्यांची, हा घरातल्यांचा धिक्कार करून त्या तिथे आल्यात. आणि श्रीकृष्ण त्यांना म्हणतात तुम्ही आता परत जावा. विचार करा काय स्थिती झाली असेल. खरोखर श्रीकृष्ण गंभीरतेने म्हणतात की तुम्ही परत जावा. आणि मग त्या परत मात्र जात नाही, त्या रडायला लागतात. आणि श्रीकृष्ण तेवढीच परीक्षा घेतात त्यांची, जास्त पण परीक्षा घेत नाही. आणि मग श्रीकृष्ण सुंदर ऋषीनं जी रासलीला करू लागतात. आणि असं म्हणतात ही रासलीला आहे ती ब्रह्मदेवाचा एक दिवस चालते, म्हणजे अनेकानेक युगानुयुग वर्षानुवर्ष ही रासलीला चालते. तेच रात्रीचे 12 तास त्याचा कालावधी युगानुयुग एवढा होतो. मग कोण म्हणेल असं कसं काय, मग बाहेरचे बाकीचे त्यांचे घरचे होते त्यांचं काय झालं? पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर खूप सुंदर सांगतात हे कसं काय शक्य आहे. त्याचा संबंध ते श्रीकृष्णाच्या बाललीलेशी लावतात. ते म्हणतात की श्रीकृष्ण ज्यावेळी बाललीला करत होते आणि त्यावेळी झालं काय, सर्व बालक श्रीकृष्णाचे सखा होते त्यांनी तक्रार केली की तुमच्या श्रीकृष्णाने कान्हानं माती खाल्ली आहे. मग यशोदेला काळजी होती श्रीकृष्णाची आणि म्हणून त्यांनी विचारलं श्रीकृष्ण तू खाल्ली आहेस का, तर श्रीकृष्ण म्हटलं नाही मी नाही खाल्ली, म्हटलं तोंड उघड. त्यावेळी त्यांना काय पाहिलं यशोदेनं, संपूर्ण ब्रह्मांड सर्व ग्रह तारे सर्व सर्व सृष्टी तिनं पाहिली. मग तिथं तिला वृंदावन पण दिसलं, वृंदावन मधील नंद महाल पण दिसलं आणि त्यामध्ये श्रीकृष्ण आणि स्वतः ती पण त्यामध्ये ती दिसले. मग विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात जर श्रीकृष्णांच्या एवढ्याशा मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांड मावतं, ही भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे, तर मग भगवंत 12 तासाचे एक ब्रह्मदेवाचा दिवस करणं त्यांच्यासाठी कायच अवघड नाहीये. श्रीकृष्ण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जे करणं शक्य आहे त्याला अशक्य बनवू शकतात, अशक्यला शक्य, होनी को अनहोनी बन, भगवंत ते करू शकतात. बाकीचे लोक नुसतं गाण्यात म्हणतात, खरे भगवान श्रीकृष्ण ते करू शकतात. तर ही भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे आणि ज्या जीवांचा भगवंतांच्या अचिंत्य शक्तीवर विश्वास आहे ते हे पटू शकते त्यांना. आणि काही गोपींबाबत काय झालं, काही गोपी यशस्वी झाल्या घरदार सोडून रासलीलेमध्ये प्रवेश करण्यासाठी, पण काही गोपींना त्यांच्या घरातल्यांनी पतींनी सासू सासऱ्यांनी किंवा अन्य घरातल्यांनी डांबून ठेवलं, तुम्ही जायचं नाही. आणि त्यांची तीव्र इच्छा होती श्रीकृष्णांकडे जायची, पण आचार्य सांगतात त्या गोपी का जाऊ शकल्या नाहीत, कारण थोडीशी अशुद्धता त्यांच्या हृदयात होती, अगदी थोडी, कारण त्या धामात जन्मल्या म्हणजे त्या साधारण नव्हत्या, परंतु थोडीशी अशुद्धी त्यांच्या याच्यात होती. आणि त्यांच्या परत त्या लीलेमध्ये सहभागी होण्याच्या तीव्र इच्छेनं त्या तीव्रतेच्या अग्नीमध्ये त्या अशुद्धता जळून भस्म झाल्या. आणि भले त्या शारीरिक रीतीनं त्या खोलीमध्ये बंद होत्या, पण त्यांना अनुभवलं की त्यात साक्षात त्या लीलेमध्ये सहभागी झाल्यात. आणि श्रीकृष्णांचं हे वेणुवादन ऐकून ब्रह्मदेवांची तपस्या भंग झाली, त्यांचं ध्यान विचलित झालं की अरे एवढी सुंदर बासरी कोण वाजवतंय. शंकर डमरू वाजवायचं थांबले. वृंदावनामध्ये एक लीला आहे की शंकरांना इच्छा होते की रासलीलेमध्ये यायची, म्हणून ते विनवणी करतात की मला पण रासलीलेत यायचंय. आणि मग त्यांना एक गोपीचं शरीर मिळतं आणि ते रासलीलात येतात. सगळ्या गोपी घाबरायला लागतात, का माहिती आहे, त्यांच्या गळ्यात साप असतो, म्हणले सापवाली गोपी कोण आली. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात चांगली गोष्ट आहे पण तुम्ही द्वारापाशी थांबा. आणि दादा म्हणतो प्रत्येक धामामध्ये क्षेत्ररक्षक शंकराचं मंदिर असतं, क्षेत्रपाल, तर ते गोपेश्वर महादेव बनतात आणि ते ज्या अयोग्य व्यक्तींना रास दिलेत प्रवेश करू देत नाही. म्हणून आज पण वंशीवटच्या जवळच ते गोपेश्वर महादेवचं मंदिर आहे, तिथे सकाळी शिवलिंगाची पूजा केली जाते आणि रात्री त्या शंकराच्या पिंडीला गोपी ड्रेस गोपींचा शृंगार केला जातो. अशा अनेक सुंदर लीला आहेत. नारद मुनी पण एकदा नारदी गोपी म्हणून प्रकट होतात, स्वतः अर्जुन पण अर्जुनिया गोपी बनून त्या रासलीलेत येतात. तर इतक्या महान भक्तांना इच्छा आहे या रासलीलेत जायची, पण त्यांच्याकडे पूर्वपात्रता असल्यामुळे ते रासलीलेत जाऊ शकले. परंतु चैतन्य महाप्रभूंची कृपा फार थोर आहे. चैतन्य महाप्रभूंनी पूर्वपात्रतेशिवाय जो रासलीलेचा स्तर आहे तो बद्ध जीवांप्रती पोहोचवलेला आहे. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू कोण आहेत, श्रीकृष्ण चैतन्य, राधाकृष्ण नाही अन्य, ते राधाकृष्णाच्या रूपात प्रकट झाले. आणि त्यांचे सर्व पार्षद आहेत, स्वरूप दामोदर गोस्वामी, रामानंद राय, हे कोण आहेत, ललिता सखी विशाखा सखी आहेत, ते गोस्वामी आहेत, हे सर्व मंजिरी आहेत. आणि सची माता जगन्नाथ मिश्र आहे, नंद महाराज यशोदा आहेत. पूर्ण श्रीकृष्णांनी ज्या लीला केल्या वृंदावनामध्ये त्याच लीला भगवान श्रीकृष्णांनी भगवान चैतन्य महाप्रभूंनी मायापूर धामामध्ये केल्या, परंतु त्या लीला अशा केल्या की त्या आपल्यासारख्या बद्ध जीवांना समजतील. आणि केवळ स्वतः लीला केल्या अशा नाहीत, त्या लीलेमध्ये सर्व जीवांना सामावून घेतलं. पात्रता नसताना पण त्या लीलेचं पात्रता आपल्याला प्रदान केली. ही चैतन्य महाप्रभूंची विशेष कृपा आहे. नमो महावदन्याय, सर्वात कृपाळू असे ते अवतार आहेत. सर्वश्रेष्ठ लीला, सर्वश्रेष्ठ स्थान ते बद्ध जीवांना प्रदान करतात. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू ज्यावेळी कीर्तन करतात, वंदे श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंदव सहोदय गौडोदय पुष्पवंतो चित्रव सुनव तमोनतो आजानुलंबित भुजो कनकयावदातो संकीर्तनैक पितरव कमलायताक्ष. संकीर्तनाचे पितर, संकीर्तनाचे आद्य प्रवर्तक कोण आहेत? चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू. आणि त्यांनी काय केलं? अनार्पितम चरिम चिरात करुण्यावतीर्ण कलो समर्पयितुम उन्नत उज्ज्वल रस स्वभक्ती श्रिया. उन्नत उज्ज्वल रस, सर्वश्रेष्ठ रास लीलेचा रस आहे तो. आतापर्यंत कुठल्याच अवतारानं बद्ध जीवांपर्यंत प्रदान केलेला नव्हता. अनार्पितम, अर्पित केलेला नव्हता, कधीच दिला नव्हता. अनार्पितम चरिम चिरात, चिरात म्हणजे बराच काळ, बराच काळ दिला नव्हता. समर्पयितुम उन्नत उज्ज्वल रसा हरी पुरट सुंदरी स्वभक्ती श्री. पण चैतन्य महाप्रभूंनी काय केलं? बराच काळ युगानयुग न दिलेला जो बद्ध जीवांपर्यंत न पोहोचलेला सर्वोच्च स्तर आहे तो त्यांनी सगळ्यांना ओपन केला, सगळ्यांना खुला केला. आणि संकीर्तन आंदोलनाद्वारे त्यांनी सगळ्यांना जाती धन विद्या बल ना करे अपेक्षा, कुणाचं जात बघितलं नाही, कुणाचा बँक बॅलन्स बघितला नाही, कुणाचं ज्ञान बघितलं नाही, कुणाकडे किती शक्ती आहे ते बघितलं नाही, पण पात्र अपात्र न देखी, कुठलेही योग्य अयोग्य न विचार करता त्यांनी एकच पात्रता, श्रद्धा. श्रद्धा तुमच्याकडे किती आहे आणि आपण स्वतःला किती पतित समजतो. तृणादपी सुनीचेन तरोरपी सहिष्णुन अमानिन मानदेन कीर्तनीय सदाहरी. आपण स्वतःला गवताच्या पात्यापेक्षा नम्र समजतो का? आपण झाडापेक्षा सहनशील स्वतःला समजतो का? आणि इतरांना आपण मान देतो का? आणि दुसऱ्याकडून आपण मानाची अपेक्षा जर करत नसू तर हे आंदोलन सगळ्यांसाठी खुलं आहे, त्यांनी खुलं करून दिलेलं आहे. आणि कोणतं आंदोलन आहे? संकीर्तन. ज्यावेळी आपण हात वर करून उच्च स्वरात हरिनाम घेतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर भगवंत त्यांच्या नामाच्या रूपात तिथे प्रकट होत आहेत. भगवंत आणि नाम याच्यात काही फरक नाही आहे. आणि आपले भक्त सांगतात आणि आचार्य पण सांगतात की ही रास लीला आहे, संकीर्तन आंदोलन हे आहे ती रास लीला आहे. आणि एका भक्तांनी बराच सुंदर मुद्दा सांगितला की भगवान श्रीकृष्णांनी बासरी वाजवून सर्वांना आकर्षित केलं आणि तीच बासरी चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनात मृदंग बनते, मृदंग करताल, याद्वारे ते पंचम सूर मृदुंग वाद्य शुनिते मन. म्हणून भक्तिविनोद ठाकूर सांगतात की जिथे मला मृदुंग करतात आणि भक्ती कीर्तनाचा आवाज येतो ते खर गोलोक आहे. तर हे जे संकीर्तन आंदोलन आहे म्हणजेच चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला थेट रास लीलेमध्ये प्रवेश दिला आहे. जसं रास लीला वंशीमठ या ठिकाणी व्हायची तसं चैतन्य महाप्रभू श्रीवास आंगण तिथे रात्रभर ते कीर्तन करायचे. ते म्हणायचे झोपेत वेळ का घालवायचा, आपण रात्रभर कीर्तन करूया, निदान आपण कीर्तनात झोपू नये एवढं तरी आपण करू शकतो. तर रात्रभर ते तासन तास श्रीवास आंगण मध्ये कीर्तन करायचे आणि ती रास लीला होती. तिथे सर्व महान भक्त प्रकट व्हायचे, फक्त जे द्वेषी होते आणि जे निंदक होते त्यांना तिथे प्रवेश नव्हता, बाकी निरागस भक्त तिथे प्रवेश करू शकायचे. तर सांगायचं तात्पर्य ही चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे. आणि अजून चैतन्य महाप्रभूंची लीला चालू आहे. हे संकीर्तन आंदोलन ही चैतन्य महाप्रभूंची लीला आहे आणि आपण त्या लीलेमध्ये एक प्रकारे सहभागी होतोय. केवळ धामामध्येच नाही, जिथे पण इस्कॉन चैतन्य महाप्रभूंच्या संप्रदायात प्रभुपादांच्या कृपेने जिथे जिथे इस्कॉन मंदिर आहेत तिथेही चैतन्य महाप्रभूंच्या लीलेचा विस्तार होतोय. तर आपण या संकीर्तन आंदोलनाचा लाभ घेतला पाहिजे आणि जे चैतन्य महाप्रभूंची जी सोपी शिकवण आहे त्याचा जर आपण लाभ घेऊ शकलो तर ते रास लीलेपेक्षा काही वेगळं नाही आहे. रास लीला एक सुंदर भक्ताने अर्थ सांगितलेला की नित्य जीव आहे त्याचा नित्य भगवंतांची जे नित्य शाश्वत धाम आहे त्यामध्ये असलेला नित्य संबंध ते म्हणजे रास लीला आहे. खरं तर हा सर्वोच्च विषय आहे, आपल्याला कदाचित जन्म लागतो ते समजायला. पण निदान आपण रास लीला जरी समजली नाही, किंवा तिथंपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही. निदान तृणादपी श्लोक आपण समजला तर आपल्याला या संकीर्तन आंदोलनात प्रवेश आहे. आणि चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीप्रमाणे आपण जर जीवन जगू लागलो तर तेवढं पुरेसं आहे. राजलीला हा खूप उच्च विषय आहे, माझी पात्रता देखील नाही म्हणून मी हा जरा वेगळ्या पद्धतीने मांडतो आहे. पण हे सार आहे, या कलियुगामध्ये राजलीला मध्ये जर आपल्याला ते तो स्तर यायचा असेल तर चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीद्वारेच ते शक्य होऊ शकतं. आणि म्हणून ही सुवर्ण संधी आहे, कार्तिक मास आहे आणि आपल्याला सर्वोच्च संधी चैतन्य महाप्रभूंनी प्रदान केलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपण या कार्तिक मासमध्ये भगवंतांच्या कृपेचा लाभ घेऊ शकतो. विशेष करून या महिन्यामध्ये आपण जे यशोदा दामोदर हे सुंदर लीलेचं आठवण करून देणारं चित्र आहे, त्यांना किमान दिवसातून एकदा तरी आपण तुपाचा दिवा अर्पण केला पाहिजे, दामोदर अष्टकम म्हणत. त्याचे पण अनंत अनंत लाभ आपल्याला आपण कल्पना करू शकणार नाही. भगवंत द्यायला टपलेत, हजारो हाताने भगवंत देऊ शकतात, आपण घ्यायला कमी पडू. फक्त तो भाव जर आपण विकसित करू शकलो आणि त्या पद्धतीने आपण आपल्या यथाशक्ती आपण प्रयत्न करू लागलो तर नक्कीच भगवंतांची कृपा, जे बराच काळ दिली नव्हती तर चैतन्य महाप्रभू ती आपल्याला कृपा प्रदान करतील आणि जे भक्तिमय साक्षात्कार आहे ते आपल्या हृदयामध्ये प्रकट होतील. हरे कृष्ण. श्री रास बिहारी भगवान की, श्री कार्तिक मास की, ताई गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण. धन्यवाद.